स्तोत्र संहिता अध्याय 60। हे देवा, तू आम्हास टाकून दिले आहेस, तू आम्हास फाडून खाली टाकले आहे, आमच्यावर रागावला आहेस, तू आम्हास पुन्हा पूर्वस्थितीवर आण, तू भूमिकंपित केली आहेस, तू ती फाडून वेगळी केली, तिचे खिंडार बरे कर, कारण ती हादरत आहे। तू तुझ्या लोकास कठीण गोष्टी दाखवल्या आहेत, तू आम्हास झिंगवण्यास लावणारा द्राक्षस पाजला आहे, तुझा आदर करणाऱ्यास तू निशाण दिले आहे, यासाठी की त्यांनी सत्याकरता तो उभा राहावा, ज्यांच्यावर तू प्रेम करतो त्यांची सुटका व्हावी, म्हणून तुझ्या उजव्या हाताने आमची सुटका कर आणि आम्हास उत्तर दे। देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी जल्लोष करीन, मी शेखेमाची वाटणी करीन आणि सुखोताचे खोरे मोजून देईन, गिल्लाद माझा आहे आणि मनसे माझा आहे, इफ्रायमही माझे शिरणस्थान आहे, यहुदा माझा राजदंड आहे, मोआब माझे धुण्याचे पात्र आहे, अदुमावर मी माझे पादत्राण फेकीन, मी आनंदाने पलिष्ट्यावर विजयाने आरोळी मारीन, मला बळकट नगरात कोण नेईल, मला अदोमात कोण नेईल। हे देवा, तू आम्हास नाकारले नाही, परंतु तू आमच्या सैन्याबरोबर लढाईत गेला नाहीस, तू आमच्या शत्रूविरुद्ध आम्हास मदत कर, कारण मनुष्याचे सहाय्य निष्फळ आहे, आम्ही देवाच्या मदतीने विजय होऊ, तो आमच्या शत्रूला आपल्या पायाखाली तुडवील।